नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं ऐश्वर्या नायर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. आयज गोंयांत जनमत कौल दिसाचो विंगड विंगड कार्यावळी घडून आयल्यो. नोव्हेंबर 2024 वर्सा सुरू जाल्ली पशुपालन जनगणना फेब्रुवारी 2025 वर्सा पुराय जातली अशें राष्ट्रीय पशुपालन खात्याचे संचालक VP सिंग हांणी म्हायती दिली. सेंट जोझेफ वाझ हांचे फेस्त आयज साकवाळे हांगा व्हडा दबाज्यान आनी उमेदीन मनयले. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरान आयोजित केल्ले सर्गेस्त किशोरीताई हर्डणकर 10व्या अखिल गोय महिला संगीत नाटक सर्तीत बानोडेच्या ओम कलासृष्टी संस्थेच्या मदनाची मंजिरी नाटकाक पहिले इनाम. गोय हस्तकला महामंडळा वतीन आयज राज्यातल्या चिकण मातयेच्यो मुर्त्यो करपी 369 कलाकारांक हस्तकला मंडळाच्या येवजणे प्रमाण सवलतीच्या निधीचे वाटप केले. आता खबरो विस्तारान. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना आणि गोय राज्य एड्स नियंत्रण संस्थे वतीन 18 जानेवारीक राष्ट्रीय रेड रन मॅरेथॉनाचे दुसरे आवृत्तीचे आयोजन केला. हे विशी गोय राज्य एड्स नियंत्रण संस्थेची प्रकल्प संचालक डॉ ललिता हुमरसरा हांणी म्हायती दिल्या. ह्या सर्तीत 33 राज्यातल्या 1000 परस चड जणांनी जाल्यार राष्ट्रीय पावण्यार 190 प्रतिनिधींनी नोंदणी केल्या अशी माहिती ह्या वेळार सहसंचालक उमाकांत सावंत हांणी दिल्या. हे शिवाय 15 ते 20 दिव्यांग व्यक्ती तशेंच तृतीय पंथी ह्या सर्तीत वांटो घेतले अशें तांणी सांगले. कार्यावळीचो इनामां भेटोवपाचो सुवाळो सकाळी 8 वरांचेर जातलो. ह्या वेळार मुखेल सोयरे म्हूण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत तशेंच मानाचे सोयरे म्हूण राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे लोकसभेचे खासदार श्रीपाद नाईक हाजीर आसतले अशें आयोजकांनी कळीत केला. ह्या सर्तीतल्या जैतिवंताक 50,000 रुपयांचे पहिले इनाम, 35,000 रुपयाचे दुसरे इनाम जाल्यार 25,000 रुपयाचे तिसरे इनाम भेटयतले. गोय हस्तकला महामंडळा वतीन आयज राज्यातल्या चिकण मातयेच्यो मुर्त्यो करपी 369 कलाकारांक हस्तकला महामंडळाच्या येवजणे प्रमाण सवलतीच्या निधीचे वाटप केले. ह्या वेळार सुमार 1 कोटी रुपया खर्च केल्यात अशी माहिती हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आणि पेडणेचे आमदार प्रवीण आल्लेकार हांणी दिल्या. दरेक गणपतीच्या मुर्तीचेर 200 रुपया प्रती नग ह्या प्रमाण हस्तकला महामंडळ सवलत दिता. सगळ्यांत चड दिवचलचे मूर्तीकाल रावार्ती आशिल्ल्याचे तांणी सांगले. हे शिवाय कलाकारांक उर्बा दिवपा खातीर म्हापशा तशेंच पेडणे हांगा उपरांत मांड दालन मार्च मेरेन उबारतले. ह्या दालनाचेर कलाकारांक तांच्यो वस्तू विनाशुल्क दवरून विकपाक माची दितले अशेंय तांणी ह्या मुखार सांगले. भारतात सध्या 21वी पशुधन जनगणना सुरू आसा. नोव्हेंबर 2024 वर्सा सुरू जाल्ली ही पशु जनगणना फेब्रुवारी 2025 वर्सा पुराय जातली अशी माहिती राष्ट्रीय पशुपालन खात्याचे संचालक VP सिंग हांणी फोंडे हांगासर घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत दिली. ह्या वेळार नोडल अधिकारी डॉ मानिक पाटील आणि डॉ नरेंद्र नायक हांणी दिली. पहिली पशु जनगणना 1990 वर्सा झाली आणि 21वी पशु जनगणना अंदू 2025 वर्सा सुरू आसा अशी माहिती तांणी ह्या खिणार दिली. गोयातल्या सुमार 657 गावातल्या वाड्यांनी ही पशु जनगणना चालू आसा आणि तातूंतले सुमार 226 वाडे पुराय जाल्यात अशी माहिती तांणी ह्या खिणार दिली. पशु जनगणनेचे काम सुमार 30% काम पुराय झाला अशी माहिती तांणी मुखार दिली. गोयात 115 कर्मचारी ह्या पशु जनगणनेच्या कामात गुंतल्यात आणि तातून 31 निरीक्षक वाटो घेतात अशी माहिती तांणी दिली. पुराय डिजिटल पद्धतीचो उपेग करून जनावरांची जनगणना करतात आणि कर्मचारी मोबाईल ॲपावरवी घराघरांनी वचून जनावरांची जनगणना एकठांय करतात अशी माहिती तांणी ह्या खिणार दिली. हे पशु जनगणनेक लागून केंद्र सरकारान चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या येवजण्यांच्या लावार्थ्यां मेरेन पावपाक मजत जातली आणि राज्यभरातल्या जनावरांची नोंदणी आणि माहिती सहज मेळटली देखून लोकांनी ताका पुराय सहकार्य करचे अशेंय तांणी ह्या संदर्भात उलयताना सांगले. मडगाव शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून मडगावचे आमदार दिगंबर कामत हांची जाल्यार कार्निवल समितीचे अध्यक्ष म्हणून नगरसेवक कामिल बरेटो हांची निवड झाल्या. मडगाव पालिकेच्या आयज जाल्ल्या खाशेल्या बसकेत ह्या दोनी नावांचेर एकमत झाले. ही कार्निवल आणि शिगमो मिरवणूक होली स्पिरिट चर्च ते मडगाव पालिका ह्या मार्गावेल्यान काढपाचो निर्णय ह्या बसकेत घेतलो. या दोन्ही समितीच्या हेर वांगड्यांची नावं रोखडीच निश्चित करून पर्यटन खात्यात त्याचं अहवाल धाडून दिले अशी माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हांनी दिली. संत म्हणून जाहीर झाल्या उपरांत 10व्या वर्सा पुराय करपी सेंट जोसेफ वाज हांचे फेस्त आयज साकवाळे हांगा व्हडा दबाजान आनी उमेदीन मनयले. फाटले 9 दीस नोवेना जाल्या उपरांत आयज फेस्ताच्या निमतान दाबजीक मीस जाले. ह्या वेळार गोंयचो बिशप फिलीप नेरी फेराव, दक्षिण गोंयचो खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडीस, थळावे आमदार आंतोन वाज, आदले आमदार फ्रांसीस सिल्वेरा तशेंच हेर क्रिस्तांव भाव व्हडा संख्येन हाजीर आशिल्ले. नोवेना आनी फेस्ताक मेळून सुमार 1.5 लाख भाविकांनी इगर्जेक भेट दिल्ल्याची माहिती आमदार आंतोन वाज हांणी ह्या खिणार दिली. देशाच्या इतिहासात पहिलो आणि निमणो ओपिनियन पोल जाल्लो तो गोंया खातीर. पोर्तुगेजांच्या त्रासांतल्यान गोंयाक मुक्ती मेळ्ळे उपरांत गोंयचे अस्तित्व स्वतंत्र प्रदेश म्हणून राखचे काय ते महाराष्ट्र राज्याक जोडचे ह्या खातीर तेन्नाच्या केंद्र सरकारान घेतिल्ल्या अभूतपूर्व निर्णया कडेन म्हळ्यार ओपिनियन पोल कडेन आमी पळयतात. 16 जानेवारी 1967 दिसा जाल्ल्या ह्या इतिहासीक ओपिनियन पोलाचो प्रवास आतां रुपेरी पड्ड्यार आयिल्ल्यान सहित स्टुडिओच्या गोवन ओरल हिस्ट्री उपक्रमा खाला 16 जानेर ह्या पहिल्या भागाची घोषणा आयज ओपिनियन पोल दिसा निमतान केली. मध्यम क्रांती उपरांत तरी वेगवेगळ्या माध्यमांतल्यान गोंयचो हो संघर्ष संवसारभर पावोवपाकूच जाय अशें आमकां कांय वर्सां सावन दिसतालें. तातूंतल्यान गोवाच ओरल हिस्ट्री उपक्रम फुडें आयलो आनी तातूंतलो पयलो भाग आमी ओपिनियन पोलाचेर आकारात हाडले अशें ह्या प्रकल्पाचे संशोधक लेखक आनी दिग्दर्शक किशोर अर्जून हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येता ते 19 जानेवारीक आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडे संवाद साधतले. हो तांचो म्हयनाळ्या रेडिओ कार्यावळीतलो 118वो भाग आसतलो. लोकांनी ह्या कार्यावळी खातीर तांच्यो कल्पना आनी सुचोवण्यो 1800117800 ह्या टोल फ्री क्रमांकाचेर दिव येता. तशेंच नरेंद्र मोदी 0 एप वा माय गोव उक्त्या मंचावरवी ताणें विचार ऑनलायन धाडपाची सुविधाय आसा. ह्या भागा खातीर 17 जानेवारी मेरेन सुचोवण्यो स्विकारतले. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरान आयोजित केल्ल्या सर्गेस्त किशोरीताई हळदणकर 10व्या अखिल गोंय महिला संगीत नाटक सर्तीचो निकाल जाहीर झाला. बांदोडेच्या ओम कला सृष्टी संस्थेन सादर केल्ल्या मदनाची मंजिरी ह्या नाटकाक सर्तीचे पयले इनाम फावो जाले. मडकयच्या देवताई कला क्रिएशनच्या भावनेचा तू भुकेला ह्या नाटकाक दुसरे, जाल्यार धरणी कला सृष्टी मिरशे हांच्या सत्यविजय नाटकाक तिसरे इनाम फावो जाला. सर्तीतली हेर वैयक्तीक इनामां अशी आसात: उत्कृष्ट दिग्दर्शन गोविंद नायक, सुशांत नायक, उत्कृष्ट अभिनय लक्ष्मी महात्मे, मृगाली नायक आनी गायत्री गावस, उत्कृष्ट नेपथ्य अनिकेत नायक विशाल गावडे, उत्कृष्ट बालकलाकार मृगजा सरदेसाय, उत्कृष्ट संवादिनी वादन प्रदीप शिलकार, सर्तीचे परिक्षण चतुरा रायकर, राजेंद्र नायक आनी ज्ञानेश्वर पारसेकार हांणी केले. भाजप प्रदेश अध्यक्ष पदाचे निवडणुकेचे कामकाज राष्ट्रीय भाजप सरचिटणीस सुनील बंसल हांच्या अध्यक्षतेखाला झाली जातली. भाजप प्रदेश अध्यक्ष पदा खातीर फाल्यां अर्ज भरपाची प्रक्रिया जातली, जाल्यार शेनवारा पणजे गोमंतक मराठा समाज सभाघरांत जावपी भाजप कार्यकर्ता मेळाव्या वेळार निवड जाल्या. गोंय भाजप प्रदेश अध्यक्षाची नावाची अधिकृतपणा घोषणा जातली अशें राष्ट्रीय प्रदेश अध्यक्षाच्या निवडणुके खातीर मतदान करपाक गोंयच्या 3 भाजप फुडाऱ्यांनी ह्या वेळार निवड जातली अशी माहिती प्रेमानंद म्हांबरे हांणी दिल्या. दक्षिण गोंयच्या सोरोप सोडोवपी लोकां खातीर सोरोप चाबपाचो उपाय आनी पयलो प्रतिसाद दिवपी प्रशिक्षण कार्यावळ आनी सुशिक्षीत सोरोप जनावरांची हाताळणी आनी बचाव पद्दती कार्यशाळा फाल्यां 17 जानेवारी सकाळी 9:30 वरांचेर फार्मागुडी फोंडेच्या ताराबाई राजाराम बांदेकर फार्मासी म्हाविद्यालय हांगा जातली. ही कार्यावळ गोवा शिपयार्डाच्या जोड पालवान लायन्स क्लब ऑफ फोंडा घडोवन हाडटा. कार्यावळीचे उक्तावण सुवाळ्याक फोंडेच्या आदले नगराध्यक्ष आनी नगरसेवक रितेश रवी नाईक, उत्तर गोंयचे उपवनपाल जीस वर्की, गोंय शिपयार्डाचे मुखेल वैजकीय अधिकारी डॉ वेदपाल तारी, लायन्स क्लबाचे अधिकारी आनी हेर मानेस्त हाजीर आसतले. ह्या कार्यावळीत सुमार 50 शिबिरार्थी वांटेकार घेतले अशें सांगला. परतून एक फावट मुखेल खबरो. आयज गोंयांत जनमत कॉल दिसाच्यो विंगड विंगड कार्यावळी घडोवन आयल्यो. नोव्हेंबर 2024 वर्सा सुरू जाल्ली पशुपालन जनगणना फेब्रुवारी 2025 वर्सा पुराय जातली अशें राष्ट्रीय पशुपालन खात्याचे संचालक VP सिंग हांणी म्हायती दिली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.